नमस्कार, मी अदिती बापट. ऐकूया काही ठळक घडामोडी. महायुती सरकारनं महाराष्ट्रात गेल्या 10 वर्षात सिंचनासाठी अनेक योजना राबवल्या असून शेतकऱ्याच्या हितालाच आपलं प्राधान्य आहे, असं भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले. नांदेड इथं प्रचारसभेत ते बोलत होते. 25 कोटीपेक्षा अधिक शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधीचा फायदा झाला असून नदीजोड प्रकल्पासह 11 सिंचन योजनांना मंजुरी दिल्याचंही त्यांनी सांगितलं. त्याआधी मोदी यांनी अकोला इथल्या प्रचारसभेला संबोधित केलं. महायुतीचं सरकार सत्तेत आल्यावर शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी देऊ अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ते आज चंद्रपुरात महायुतीच्या प्रचारसभेत बोलत होते. महायुती सत्तेत आल्यास लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ अशी घोषणाही त्यांनी केली. न्याय, कायदा आणि सुव्यवस्थेसाठी ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्राची प्रशासन व्यवस्था महायुतीचं सरकार आल्यानंतर कोलमडली आहे, अशी टीका काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केली. ते आज नागपूर इथं वार्ताहरांशी बोलत होते. राज्यात बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न असून महाराष्ट्राला पुन्हा एकदा प्रगतीपथावर आणण्यासाठी ही निवडणूक महत्वाची असल्याचं खरगे म्हणाले. विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं स्वीप अंतर्गत मतदार जनजागृतीसाठी उत्सव निवडणुकीचा अभिमान महाराष्ट्राचा हे विशेष अभियान राबवण्यात येत आहे. या अंतर्गत नवी मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी आज मतदानाबाबत सामूहिक प्रतिज्ञा केली. केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत NCCFच्या वतीनं खरीप हंगाम 2024-25 साठी मूग, उडीद, सोयाबीन खरेदी केंद्र हिंगोलीत सुरू करण्यात आली आहेत. या खरेदी केंद्रांवर मूग, उडीद, सोयाबीन खरेदीसाठी 1 ऑक्टोबर पासून नोंदणी सुरू झाली आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.